नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बेसिक ऑर्गनायझेशन ऑफ द कम्प्युटर. आपण सगळ्यांनी बरेच वेळेस कम्प्युटर बघितलेलाही आहे आणि त्याचा डेली लाईफ मध्ये वापरही करतो. त्याचप्रमाणे त्याचे जे बेसिक डिव्हायसेस आहेत तेही आपण सर्वांना माहिती असतीलच, जसे मॉनिटर, कीबोर्ड, माउस, सिस्टीम युनिट. हे आहेत कम्प्युटरचे काही बेसिक डिव्हायसेस. आपण या आधीच्या सेशनमध्येही बघितलं की कम्प्युटर हे एक मशीन असतं ज्याला फिलिंग्स नसतात. कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन असतं. तर सगळ्यात आधी आपण कम्प्युटरची डेफिनेशन बघूया. इट इज अन इलेक्ट्रॉनिक मशीन विच ऑपरेट्स अंडर द कंट्रोल ऑफ इन्स्ट्रक्शन्स स्टोअर इन इट्स ओन मेमरी that can accept data, manipulate data according to specific rules, produce results and store the results for the further use. म्हणजेच कम्प्युटर एक मशीन आहे जे आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी यूज करतो. त्याचप्रमाणे आपण काही ऑपरेशन्सही परफॉर्म करू शकतो. त्यासाठी आपल्याला कम्प्युटरला इनपुट द्यावं लागतं. त्यानंतर कम्प्युटर त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपल्याला डिझायर्ड किंवा फायनल जे आउटपुट असतं ते देतो. ज्यावेळेस आपण म्हणतो की कम्प्युटर, जेव्हा आपण हा शब्द प्रोनाउन्स करतो त्याच वेळेस इतरही अनेक असे शब्द आहेत जे आपल्याला लक्षात येतात. ते वर्ड्स कोणते असतील किंवा ते शब्द कोणते असतील हे तुमच्या लक्षात आलं असेलच, हो ना? चला तर मग बघूया कोणते असे रिलेटेड वर्ड्स आहे जे आपल्याला कम्प्युटर म्हटल्यावर लगेच लक्षात येतात. पहिला आहे डेटा, त्यानंतर इन्फॉर्मेशन, त्यानंतर इनपुट आउटपुट, सीपीयू, स्टोरेज अँड मेमरी युनिट्स, युजर, हार्डवेअर, पोर्ट्स, सॉफ्टवेअर. हे कम्प्युटरशी रिलेटेड वर्ड्स आहेत. आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. सगळ्यात पहिले आहे डेटा. डेटा इज अ कलेक्शन ऑफ अनऑर्गनाइज्ड फॅक्ट्स विच कॅन इन्क्लूड वर्ड्स, नंबर्स, इमेजेस अँड साऊंड्स. डेटा हा अनऑर्गनाइज असतो, त्याला कोणतंही स्ट्रक्चर नसतं, ज्याच्यापासून कोणतंही मीनिंग निघत नाही तो म्हणजे डेटा असतो. आणि त्या डेटामध्ये काहीही असू शकतं, जसे वर्ड्स असतील किंवा नंबर्स असतील, काही इमेजेस असतील आणि डेटामध्ये काही साऊंड्सही असतील. पण हे सगळे अनऑर्गनाइज्ड असतात. डेटाचं आपण एक एक्झाम्पल बघूया. स्टुडंट जेव्हा ऍडमिशन घेण्यासाठी फॉर्म फिल करतात त्यावेळेस ते पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा पर्सनल डिटेल्स जे टाकतात ते म्हणजे असतं डेटा. पुढचं आपण बघूया इन्फॉर्मेशन. जो डेटा आपण कलेक्ट केलेला असतो त्यावर काही प्रोसेसिंग करून जो मिनिंगफुल डेटा बनवला जातो त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन. म्हणजेच जो अनऑर्गनाइज्ड डेटा असतो कम्प्युटर त्यावर काही प्रोसेसिंग करतो आणि ते प्रोसेसिंग करून झाल्यानंतर जे आउटपुट आपल्याला मिळतं त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजेच काही मिनिंगफुल आणि आपण यूज करू शकू असा डेटा असतो आणि जो एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये ऑर्गनाइज केलेला असतो. इन्फॉर्मेशनचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. रिपोर्ट्स, रिसिप्ट, चेक्स, हे सगळे आहेत इन्फॉर्मेशनचे एक्झाम्पल्स. डेटा आणि इन्फॉर्मेशन यासाठी आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया, त्यामुळे तुम्हाला डेटा आणि इन्फॉर्मेशन मध्ये काय डिफरन्स आहे हे लक्षात येईल. कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा प्रॉडक्ट बनवला जातो तर तो प्रॉडक्ट बनवण्यासाठी जे मटेरियल लागतं, रॉ मटेरियल, तो डेटा असतो. त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग होतं आणि मग आपल्याला जो फायनल प्रॉडक्ट आहे तो मिळतो. म्हणजे आपण जर टेक्सटाईलचं एक एक्झाम्पल घेतलं तर टेक्सटाईलमध्ये कॉटन किंवा थ्रेड्स हा डेटा असतो म्हणजे रॉ मटेरियल असतं. त्यानंतर कॉटनवर प्रोसेसिंग केलं जातं आणि त्यापासून एक ड्रेस मटेरियल बनवलं जातं. तर जे आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळालेलं आहे, म्हणजे जे ड्रेस मटेरियल मिळालेलं आहे, ती आहे आपली इन्फॉर्मेशन. तर इथे कॉटन होता डेटा, म्हणजे रॉ मटेरियल, आणि फायनल प्रोडक्ट जी इन्फॉर्मेशन आहे ती आहे ड्रेस मटेरियल. थोडक्यात म्हणजे डेटा जो असतो तो मिनिंगफुल नसतो आणि त्यावर प्रोसेसिंग करून जे आपल्याला आउटपुट मिळतं ते म्हणजे इन्फॉर्मेशन असते जे मिनिंगफुल असते. त्यानंतर आपण बघूया इनपुट. इनपुट म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादा रिझल्ट हवा आहे त्यावेळेस आपण कम्प्युटरला काही इनपुट प्रोव्हाइड करतो आणि कम्प्युटर त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपल्याला डिझायर्ड रिझल्ट डिस्प्ले करतो. तर हे इनपुट प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला इनपुट डिव्हायसेस यूज करावे लागतात. आणि हे इनपुट डिव्हायसेस कोणते आहेत ते आपण बघूया. ते तुम्हाला सर्वांना माहिती असतीलच, कीबोर्ड आणि माउस. ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघूया. आपण ज्यावेळेस रेल्वे रिझर्वेशन करतो त्यावेळेस आपल्याला काही इनपुट्स द्यावे लागतात, म्हणजेच सोर्स आणि डेस्टिनेशनचं नाव द्यावं लागतं आणि डेट स्पेसिफाय करावी लागते. त्यानंतरच आपल्याला कळतं की त्या डेटला रिझर्वेशन अवेलेबल आहेत की नाही. म्हणजेच इथे इनपुट्स आहेत आपण जे सोर्स आणि डेस्टिनेशन आणि त्यानंतर जी डेट दिली आहे ते आहेत इनपुट्स. आणि आउटपुट आहे जो रिझल्ट आपल्याला डिस्प्ले होतो, म्हणजे त्या डेटला रिझर्वेशन अवेलेबल आहेत की नाही हे आपल्याला कळतं. हे होतं इनपुट. पुढे आपण बघूया आउटपुट. आउटपुट म्हणजे जो रिझल्ट आपल्याला कम्प्युटरकडनं मिळाला आहे त्याला म्हणतात आउटपुट. इनपुटवर प्रोसेसिंग करून जो रिझल्ट मिळतो त्याला म्हणतात आउटपुट. आणि हे आउटपुट आपण बघू शकतो आउटपुट डिव्हायसेसवर. आणि ते डिव्हायसेस आहेत मॉनिटर, प्रिंटर, एक्सेट्रा. आउटपुटसाठी आपण मार्कशीटचं एक्झाम्पल बघूया. मार्कशीट म्हणजे स्टुडंटचा जो परफॉर्मन्स असतो तो मार्कशीटवरनं आपल्या लक्षात येतो. तर हे असतं आउटपुट. आणि त्यासाठी इनपुट जे असतं, जे पेपर्स आपण लिहितो, वेगळ्या वेगळ्या सब्जेक्टचे पेपर आपण देतो ते म्हणजे इनपुट. त्यानंतर टीचर्स ते पेपर चेक करतात आणि मार्कशीट बनवतात आणि हे जे मार्कशीट असतं ते असतं आउटपुट. पुढे आपण बघूया सीपीयू, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हा जो सीपीयू आहे हा कम्प्युटरचा ब्रेन असतो. सीपीयू हा कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर तो काही डिसिजन्सही घेतो आणि त्यावरून हार्डवेअर डिव्हायसेसला तो गाईड करतो की कशा प्रकारे त्यांनी ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपला ब्रेन आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देतो त्याचप्रमाणे सीपीयू जो कम्प्युटरचा ब्रेन असतो तो सगळ्या डिव्हायसेसला ऑपरेट करण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करत असतो. पुढे आपण बघूया स्टोरेज और मेमरी युनिट. नावावरूनच लक्षात येतं आहे की हे युनिट आपण डेटा किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी वापरतो. जी प्रोसेस करंटली वर्क होत आहे किंवा एक्झिक्यूट होत आहे त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते आणि ती इन्फॉर्मेशन आपण पुढेही कोणत्याही ऑपरेशनसाठी वापरू शकतो. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला जेव्हा एम्प्लॉईची सॅलरी कॅल्क्युलेट करायची असते त्यावेळेस आपण त्याची जी इन्फॉर्मेशन स्टोअर करतो ती इन्फॉर्मेशन असते त्याचे पर्सनल डिटेल्स, पेमेंटचे डिटेल्स, म्हणजेच त्याची बेसिक सॅलरी काय आहे, DA, TA, PF हे स्टोअर करतो. आपण त्याची डेली जी अटेंडन्स असते तीही स्टोअर करतो. आणि हे सगळे इन्फॉर्मेशन स्टोअर केल्यामुळे आपल्याला त्याची मंथली सॅलरी काय आहे ती कॅल्क्युलेट करायला खूप इझी पडतं. त्याचसाठी कोणताही डेटा किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी मेमरी युनिटचा वापर केला जातो. पुढे आपण बघणार आहोत यूजर. यूजर म्हणजे कोणताही व्यक्ती जो कम्प्युटर यूज करतो आहे तो म्हणजे यूजर. मग तो व्यक्ती अगदी त्याच्या घरी बसूनही कम्प्युटर यूज करत असेल तरीही त्याला युजरच म्हणणार. आणि ज्या व्यक्ती ऑर्गनायझेशनमध्ये डेटा ऑपरेटर, प्रोग्रामर्स, अकाउंटंट्स, मॅनेजर्स ज्या कम्प्युटरवरच काम करतात त्यांनाही आपण युजर्सच म्हणतो. पुढे आहे हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे जे फिजिकल कंपोनंट्स आहे कम्प्युटरचे, ज्यांना आपण टच करू शकतो ते म्हणजे हार्डवेअर. जसे सिस्टीम युनिट, माउस, कीबोर्ड, मॉनिटर, प्रिंटर, सीपीयू, हे जे आहेत हे सगळे हार्डवेअर डिव्हायसेस आहेत कम्प्युटरचे. पण हे डिव्हायसेस एकटे कोणतीही टास्क परफॉर्म करू शकत नाही, त्यासाठी त्या डिव्हायसेसला कम्प्युटरला कनेक्ट करावं लागतं. काही डिव्हायसेस कम्प्युटरला इंटरनली अटॅच असतात आणि काही एक्सटर्नली. आणि जे डिव्हायसेस कम्प्युटरला आपण एक्सटर्नली अटॅच करू शकतो त्याला म्हणतात पेरिफेरल्स किंवा पेरिफेरल डिव्हायसेस. पेरिफेरल डिव्हायसेस आहेत कीबोर्ड, माउस, मॉनिटर, प्रिंटर, पेन ड्राईव्ह, स्कॅनर इत्यादी. आणि हे हार्डवेअर डिव्हायसेस आपण ऍक्सेस करू शकतो जेव्हा ते आपण पोर्टला कनेक्ट करतो. तर पोर्ट म्हणजे काय हे आता आपण बघूया. पोर्ट म्हणजे एक पाथ असतो ज्याच्यावरून आपण कम्प्युटरला इनपुटही देऊ शकतो आणि त्यावरूनच आपण आउटपुटही घेऊ शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेलच की कीबोर्ड, माउस, मॉनिटर, प्रिंटर कनेक्ट करण्यासाठी सीपीयूला काही पोर्ट्स अवेलेबल असतात आणि प्रत्येक या डिव्हाइससाठी एक स्पेसिफिक पोर्ट डिफाईन केलेला असतो. जर तो डिव्हाइस प्रॉपर त्या पोर्टमध्ये कनेक्ट नाही केला गेला तर तो आपल्याला ऍक्सेस नाही करता येत. काही स्टँडर्ड पोर्ट्सही असतात जे ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेले असतात, जसं SCSI, USB, RS-232. USB डिव्हायसेसला आपण पेन ड्राईव्ह वगैरे कनेक्ट करू शकतो आणि RS-232 हा जो पोर्ट आहे तिथे आपण टेलिफोनची जी वायर असते ती कनेक्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण नेट ऍक्सेस करू शकतो. तर हे होतं पोर्ट. पोर्ट म्हणजे एक पाथ असतो ज्यामुळे ज्यावरून आपण कम्प्युटरला इनपुटही प्रोव्हाइड करू शकतो आणि त्याच्याकडनं आउटपुटही रिसीव्ह करू शकतो. पुढे आपण बघणार आहोत सॉफ्टवेअर. बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की कम्प्युटर सगळी कामं इतकी अचूक कशी परफॉर्म करतो, हे जे हार्डवेअर डिव्हायसेस आहेत ते प्रॉपरली कसे वर्क करतात, एकमेकाला कसे कोऑर्डिनेट करतात. तर याचा आन्सर आहे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमुळेच कम्प्युटर अगदी अचूकपणे काम करू शकतो. सॉफ्टवेअरचा यूज करून आपण काही इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो कम्प्युटरला ज्यामुळे टास्क परफॉर्म करता येतात. आणि फक्त सॉफ्टवेअरमुळेच कम्प्युटर वर्क करू शकतो, काम करू शकतो. त्यामुळे सॉफ्टवेअर हे काही सिरीज ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतं. हार्डवेअरलाही सॉफ्टवेअरची गरज असते काही टास्क परफॉर्म करण्यासाठी. आपण पाहिलं की सीपीयू हा ब्रेन असतो कम्प्युटरचा, त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर हा कम्प्युटरचा आत्मा असतो. सॉफ्टवेअरमुळे बरेच हार्डवेअर डिव्हायसेस आपण कनेक्ट करू शकतो आणि ऍक्सेसही करू शकतो. आपण सॉफ्टवेअरला कॅटेगराइजही करू शकतो तीन टाइप्समध्ये. पहिलं आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, त्यानंतर सिस्टीम सॉफ्टवेअर आणि युटिलिटी सॉफ्टवेअर. तर युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणजे काय? जे प्रोग्राम्स काही स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतात आणि त्या टास्क जे सिस्टीमचे रिसोर्सेस आहेत त्यांना मॅनेज करण्यासाठीच असतात त्याला म्हणतात युटिलिटी सॉफ्टवेअर. आणि अशा बऱ्याच युटिलिटीज आहेत ज्या डिस्क ड्राईव्ह, प्रिंटर आणि जे बाकीचे डिव्हायसेस आहेत त्यांना मॅनेज करण्यासाठी वापरले जातात. युटिलिटी आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये काही डिफरन्स असतो. तो डिफरन्स साईज, कॉम्प्लेक्सिटी आणि फंक्शन्स मध्ये असतो. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट किंवा डेटाबेसचे जे ऍप्लिकेशन्स असतात ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स असतात, कारण त्यांची साईज ही खूप मोठी असते आणि त्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, फंक्शन्स परफॉर्म करू शकतो. जे कम्प्युटर रिसोर्सेसशी रिलेटेड नसतात, म्हणून यांना म्हणतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण आता जेही एक्सप्लेनेशन बघितलं त्यात अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, जो आहे डिव्हाइस ड्रायव्हर. डिव्हाइस ड्रायव्हर हे एक सॉफ्टवेअर असतं आणि ते सॉफ्टवेअर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर इन्स्टॉल करावं लागतं आणि हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतरच आपण त्या डिव्हाइसशी कम्युनिकेट करू शकतो, म्हणजे त्या डिव्हाइसचा आपण उपयोग करू शकतो. जसं प्रिंटर ड्रायव्हर्स, जोपर्यंत आपण प्रिंटरचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल करत नाही तोपर्यंत आपण प्रिंटर ऍक्सेस करू शकत नाही, आपल्याला प्रिंटआउट काढता येत नाही. त्यासाठी आपल्याला प्रिंटरचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल करणं खूप गरजेचं असतं. तर हे होते कम्प्युटरशी रिलेटेड काही वर्ड्स. पुढे आपण बघणार आहोत की कम्प्युटरचं वर्किंग कसं आहे. कम्प्युटरचं वर्किंग हे खूपशा प्रमाणात ह्युमनच्या वर्किंगशी मॅच होतं. ते कसं होतं यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला हे माहिती आहे की कम्प्युटरला काम करण्यासाठी इनपुट द्यावं लागतं, त्यानंतर तो त्याच्यावर प्रोसेसिंग करतो आणि मग आउटपुट आपल्याला डिस्प्ले करतो. त्याचप्रमाणे ह्युमन्सही आपल्या बॉडी पार्ट्सचा तसाच उपयोग करतात, म्हणजे आपले डोळे, कान, नाक हे आपलं इनपुट असतं, त्यानंतर हात आणि पाय हे आउटपुट डिव्हायसेस असतात आणि आपला जो ब्रेन आहे तो सीपीयू आणि मेमरी युनिट ज्याप्रमाणे वर्क करतात त्याचप्रमाणे करतो. सपोज आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केलं, तुम्हाला एखादा रोड क्रॉस करायचा आहे, त्यासाठी तुम्ही लेफ्ट आणि राईट साईडला बघता आणि जर कोणतीही गाडी येत नाहीये, म्हणजेच रस्ता रिकामा आहे, हे तुम्हाला जेव्हा कळतं, हे इनपुट आपण घेतो डोळ्यांकडनं, म्हणजेच डोळ्यांनी इनपुट घेतलं आहे की रस्ता रिकामा आहे आणि हे तो पास करतो ब्रेनला, त्यानंतर ब्रेन प्रोसेस करतो आणि डिसिजन घेतो, म्हणजेच तो इन्स्ट्रक्शन देतो आपल्या बॉडी पार्ट्सला की आता तुम्ही रोड क्रॉस करू शकता आणि त्यानंतर आपण रोड क्रॉस करायला स्टार्ट करतो. तर हे आउटपुट मिळतं आपल्या पायांना. तर इथे इनपुट डिव्हाइस आपण यूज केला डोळे आणि आउटपुट डिव्हाइस होता पाय आणि सीपीयू जो होता तो आपला ब्रेन होता, म्हणजेच डोळ्यांकडनं जे इनपुट आपण ब्रेनला देतो त्यानंतर त्यावर तो प्रोसेस करून डिसिजन घेतो आणि आउटपुट डिव्हायसेस जे असतात म्हणजेच पाय त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतो की आता आपण रोड क्रॉस करू शकतो. तर अशाच प्रकारे आपला कम्प्युटरही काम करत असतो. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. सपोज आपल्याला ऍडिशन करायची असेल दोन नंबर्सची, तर आपल्याला इनपुट द्यावं लागणार आहे दोन नंबर्स. ते नंबर आपण कन्सिडर करू की आपल्याला ऍडिशन करायची आहे 10 + 12 ची, तर आपल्याला इनपुट द्यावं लागेल 10 + 12. हे तीन इनपुट्स आपण कीबोर्डद्वारे कम्प्युटरला प्रोव्हाइड करतो, त्यानंतर हेच इनपुट मेमरीमध्ये पाठवले जातात आणि त्याच्यावर प्रोसेसिंग होतं. सीपीयू इन्स्ट्रक्शन्स फेच करतो आणि जे इनपुट्स आपण मेमरीमध्ये प्रोव्हाइड केले आहेत तेही फेच करून तो कॅल्क्युलेशन करतो आणि फायनल रिझल्ट जे 22 आहे ते आपल्याला तो मॉनिटरवर डिस्प्ले करतो. म्हणजे 22 जो फायनल रिझल्ट आहे तो आहे आपलं आउटपुट. तर यासाठी आपण इनपुट यूज केले होते 10 + ची साईन आणि 12 आणि इनपुट डिव्हाइस होता कीबोर्ड, त्यानंतर आपल्याला आउटपुट मिळालं 22 आणि आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर. तर या एक्झाम्पलवरून तुम्हाला कम्प्युटर आणि ह्युमन बिंगची अॅनॉलॉजी कशी आहे ते लक्षात आलं असेलच, हो ना? तर ह्या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतंही काम करण्यासाठी कम्प्युटरला आपल्याला इनपुट द्यावं लागतं युझिंग इनपुट डिव्हायसेस, त्यानंतर हे इनपुट या इनपुटवर प्रोसेसिंग केलं जातं सीपीयू कडनं, आणि त्यानंतर आपल्याला फायनल आउटपुट मिळतं आउटपुट डिव्हायसेसवर. तर हे होतं हाऊ डज द कम्प्युटर वर्क. त्यानंतर आपण बघूया बेसिक ऑर्गनायझेशन ऑफ द कम्प्युटर. जेव्हा आपण ऑर्गनायझेशन बद्दल बोलतो, म्हणजे कम्प्युटरच्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलतो, ते म्हणजेच जे डिव्हायसेस, जे हार्डवेअर डिव्हायसेस आपण यूज करतो ते असतात. आपल्याला माहिती आहे की कम्प्युटरमध्ये आपण बरेच हार्डवेअर डिव्हायसेस यूज करत असतो, जे सॉफ्टवेअरचा उपयोग करून आपली टास्क परफॉर्म करत असतात. तर तेच हार्डवेअर कंपोनंट्स कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. पहिलं आहे इनपुट युनिट्स, दुसरं आहे आउटपुट युनिट्स, तिसरं आहे सीपीयू, आणि चौथं आहे मेमरी युनिट. तर पहिला कंपोनंट आपण बघणार आहोत इनपुट युनिट. इनपुट युनिट बनलेला असतो इनपुट डिव्हायसेसपासून. आपल्याला कम्प्युटर्सला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आपण या युनिटचा उपयोग करतो. आणि आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात आलं असेलच की इनपुट डिव्हायसेस कोणते आहेत. बरोबर, कीबोर्ड आणि माउस. पण कीबोर्ड आणि माउस हे कॉमन डिव्हायसेस आहेत. आपण इतरही अनेक डिव्हायसेस यूज करू शकतो, जसं पेन ड्राईव्ह, फ्लॉपी, सीडी, काही साऊंड फाईल, काही इमेजेस, पिक्चर्स, हे सगळेही आपण इनपुट म्हणून यूज करू शकतो. तर हे जे इनपुट युनिट आहे ते कशा पद्धतीने काम करतं त्याच्या आपण स्टेप्स बघूया. पहिली स्टेप आहे इट ऍक्सेप्ट्स इनपुट फ्रॉम यूजर. दुसरी आहे कन्वर्ट द इनपुट इनटू कम्प्युटर रिलायबल फॉर्म. आणि तिसरी स्टेप आहे सेंड्स दिस कन्वर्टेड इनपुट टू द मेमरी युनिट फॉर फर्दर प्रोसेसिंग. सगळ्यात आधी इनपुट डिव्हाइस चा वापर करून यूजर इन्स्ट्रक्शन्स देतो, त्यानंतर या इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केल्या जातात, म्हणजेच बायनरी फॉर्मॅटमध्ये. आणि हा बायनरी फॉर्म मेमरी युनिटकडे पुढच्या प्रोसेसिंगसाठी पाठवला जातो. हा होता पहिला कंपोनंट इनपुट युनिट. पुढचा कंपोनंट आहे मेमरी युनिट. मेमरी युनिट म्हणजेच ज्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करतो तो एरिया. जो डेटा किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला इनपुट युनिटकडनं मिळते ती इन्फॉर्मेशन आपण मेमरी युनिटमध्ये स्टोअर करून ठेवतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंग दरम्यान जो डेटा असतो आणि जे फायनल रिझल्ट असतो तोही आपण मेमरी युनिटमध्ये स्टोअर करू शकतो. आणि हे जे मेमरी युनिट आहे ते दोन पार्ट्स पासून बनलेलं असतं. पहिला पार्ट आहे प्रायमरी मेमरी आणि दुसरा आहे सेकंडरी मेमरी. चला तर मग आपण बघूया प्रायमरी मेमरी म्हणजे काय. प्रायमरी मेमरी ही कम्प्युटरचा बेसिक स्टोरेज एरिया जो असतो त्याला म्हणतात. यालाच वर्किंग मेमरी असंही म्हटलं जातं. त्याचं कारण आहे की जो डेटा आणि इन्फॉर्मेशन किंवा जो प्रोसेसिंग दरम्यानचा जो रिझल्ट असतो तो आपण प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर करू शकतो. जी इन्फॉर्मेशन करंटली एक्झिक्यूट होते आहे त्याचीही इन्फॉर्मेशन प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर होते. आणि जे फायनल आउटपुट असतं, जो फायनल रिझल्ट असतो, तोही आपण या मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो किंवा आपण तो रिझल्ट आउटपुट डिव्हायसेसवर डिस्प्ले करू शकतो. किंवा सेकंडरी मेमरी जी परमनंट स्टोरेज मेमरी असते तिच्यावर आपण परमनंटली स्टोअर करू शकतो. आणि हे सगळं जे प्रोसेसिंग चालू असतं त्या प्रोसेसिंगमध्ये जर ALU म्हणजेच अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट ला जी इन्फॉर्मेशन ऍक्सेस करायची आहे ती इन्फॉर्मेशन तो डिरेक्टली प्रायमरी मेमरीकडनं ऍक्सेस करू शकतो. आणि तो अगदी कमीत कमी वेळात ती इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकतो. पण जी स्टोरेज कॅपॅसिटी असते ती खूप कमी असते. आणि ज्यावेळेस कम्प्युटर आपण स्विच ऑफ करतो किंवा जर अचानक लाईट गेली आणि कम्प्युटर बंद पडला तर ती इन्फॉर्मेशन आपण परत ॲक्सेस करू शकत नाही, कारण याला वोलाटाईल मेमरी असं म्हणतात. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, म्हणजेच ही प्रायमरी मेमरी असते. आणि याला वोलाटाईल म्हणतात कारण एकदा कम्प्युटर स्विच ऑफ झाला की त्यानंतर आपण ही इन्फॉर्मेशन परत ॲक्सेस करू शकत नाही. हे होतं प्रायमरी मेमरी. त्यानंतर आपण बघूया सेकंडरी मेमरी म्हणजे काय. सेकंडरी मेमरी आपण परमनंट स्टोरेजसाठी वापरतो, म्हणजे जर कम्प्युटर स्विच ऑफ झाला तरीही ही इन्फॉर्मेशन आपण ॲक्सेस करू शकतो, म्हणजे इन्फॉर्मेशन लॉस्ट होत नाही. त्यामुळे ह्या मेमरीला नॉन वोलाटाईल मेमरी असंही म्हणतात. ही मेमरी आपण प्रोग्राम, डेटा आणि इन्फॉर्मेशन परमनंटली स्टोअर करण्यासाठी वापरतो. आपल्याला जोही डेटा, जीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती आपण ॲक्सेस करू शकतो. पण या मेमरीचा स्पीड प्रायमरी मेमरीपेक्षा कमी असतो. पण जी स्टोरेज कॅपॅसिटी असते ती प्रायमरी मेमरीपेक्षा जास्त असते, आणि ही मेमरी जास्त एक्सपेन्सिव्हही नसते. सेकंडरी मेमरीचे काही डिव्हायसेस आहेत, ते कोणते आहेत आपण बघूया. हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, मॅग्नेटिक डिस्क, ऑप्टिकल डिस्क, सीडीज आणि डीव्हीडीज हे सेकंडरी मेमरीचे डिव्हायसेस आहेत. हे होतं मेमरी युनिट, जे प्रायमरी आणि सेकंडरी मेमरीपासून बनलेलं असतं. प्रायमरी मेमरी ही टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते आणि सेकंडरी मेमरी परमनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरली जाते. प्रायमरी मेमरी ही वोलाटाईल असते आणि सेकंडरी मेमरी नॉन वोलाटाईल असते. प्रायमरीचं एक्झाम्पल आहे रॅम आणि सेकंडरीचे आहेत पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, मॅग्नेटिक डिस्क, सीडीज आणि डीव्हीडीज. आत्तापर्यंत आपण जेही पाहिलं ते तुम्हाला सगळ्यांना कळलं असेलच, हो ना? तर आपण आता बघूया आज आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितले आहेत. सगळ्यात आधी आपण बघितलं कम्प्युटर्स म्हणजे काय, त्यानंतर कम्प्युटर्सशी रिलेटेड कोणते कोणते वर्ड्स असतात हेही आपण बघितलं, जसे डेटा, इन्फॉर्मेशन, इनपुट, आउटपुट, सीपीयू, मेमरी युनिट, यूजर्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि पोर्ट्स. त्यानंतर आपण बघितलं कम्प्युटर कशा प्रकारे वर्क करतो, म्हणजेच वर्किंग ऑफ कम्प्युटर. त्यानंतर आपण बघितलं कम्प्युटरचं ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन ऑफ कम्प्युटर्स म्हणजे काय हे कळलं असेलच. थँक्यू.